chinimandi.com पॉडकास्ट. उसाच्या पैशांऐवजी शेतकरी खरेदी करत आहेत साखर. इकबालपूर साखर कारखान्याकडून उसाची थकबाकी घेण्याऐवजी साखरेच्या स्कीमकडे शेतकरी वळत आहेत. आतापर्यंत शेतकऱ्यांनी 16 करोड रुपयाची साखर खरेदी केली आहे. शेतकरी सातत्याने साखर खरेदीसाठी साखर कारखान्यात येत आहेत. इकबालपूर साखर कारखान्यावर शेतकऱ्यांचे गाळप हंगाम 2017-18 2018-19 तसेच सध्याच्या गाळप हंगामाचे देय बाकी आहे. गेल्या 2 हंगामातील थकबाकीचे प्रकरण उच्च न्यायालयात विचारधीन आहे. साखर कारखान्याला साखर विकून दोन्ही हंगामातील थकबाकी भागवणे गरजेचे आहे, ज्यामध्ये आतापर्यंत कारखान्याने 8 करोडची साखर विकली आहे. सध्याच्या गाळप हंगामामध्ये साखर कारखान्याने शेतकऱ्यांची थकबाकी भागवण्यासाठी एक ऑफर दिली आहे. साखर कारखान्याचे प्लांट हेड सुरेश शर्मा यांनी सांगितले की साखर कारखान्याने शेतकऱ्यांना सांगितले की त्यांनी उसाच्या पावत्या जमा कराव्यात, त्याऐवजी ते साखर घेऊन जाऊ शकतात. यामुळे शेतकरी उत्साहात आहेत. आतापर्यंत साखर कारखान्याकडून 16 करोड रुपये किमतीची साखर शेतकऱ्यांना विकली गेली आहे. प्लांट हेड सुरेश शर्मा यांनी सांगितले की सध्याच्या हंगामात कारखान्याकडून 89 करोड रुपयांची थकबाकी भागवण्यात आली आहे. 58 करोड रुपये देय आहेत, हे देखील लवकरच भागवले जातील. आशा आहे की सध्याच्या गाळप हंगामाचे पूर्ण देयही भागवले जाईल.